भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यात घरकुलांसाठी पात्र परंतु स्वतःची जमीन नसलेल्या 976 भूमिहीन नागरिकांना घरकुलं मंजूर झाली आहेत. त्यासाठी गायरान जमिनीचा उपयोग करून लाभार्थ्यांना बांधकामासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. अजूनही काही प्रस्ताव प्रलंबित आहेत. घरकुलं बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून समन्वयानं जागा शोधून त्या ठिकाणी घरकुलं मंजूर करण्यात येत आहेत. काही ठिकाणी क्लस्टर पद्धतीनं घरकुलं बांधण्याबाबतही चाचपणी प्रशासनाकडून सुरू आहे. राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये आतापर्यंत 1,25,836 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे, तर पीक विम्याखालील क्षेत्र 78,731 हेक्टर आणि 422,56,00,000 रुपयांचा पीक विमा संरक्षित रक्कम असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली आहे. खरीपात पीकनिहाय प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी भरायचा पीक विमा हप्ता हा 2% आहे. शेतकऱ्यांना योजनेतील सहभागासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक असून ई पीक पाहणी 100% करणं आवश्यक राहणार आहे. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत सहभाग घेता येणार आहे असं कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी सांगितलं. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशानं सन 2025-26 कृषी विभागामार्फत खरीप आणि रब्बी हंगामातील 16 पिकांसाठी अन्नधान्य, कडधान्य आणि गळीत धान्य राज्यांतर्गत पीक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. मूग आणि उडीद पिकासाठी स्पर्धेत 31 जुलैपर्यंत तसंच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलं आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप हंगामातील 11 आणि रब्बी हंगामातील 5 अशा एकंदर 16 पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार आहे. रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांचा समावेश असून त्यासाठी 1 डिसेंबरपर्यंत सहभाग घेता येईल. पुणे महापालिकेनं मिळकतीमधील सर्वसाधारण करामध्ये दिलेल्या 5% सवलतीचा लाभ यंदा 7,75,000 मिळकतधारकांना मिळाला आहे. त्यांनी 1,411 कोटी रुपये कर भरला आहे. कर भरण्यात अडचण येत असल्यामुळे पुणे महानगरपालिकेनं सवलतीची मुदत वाढवून 7 जुलैपर्यंत केली होती. संगमवाडीहून येरवडा लोहगाव विमानतळ तसंच विश्रांतवाडीकडे जाताना होणारी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पुणे महापालिकेनं बिंदू माधव ठाकरे चौकात उड्डाणपूल तसंच ग्रेड सेपरेटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं पवना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी महत्वाकांक्षी प्रकल्पाचं नियोजन केलं आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या पवना नदीची लांबी 24 किलोमीटर आहे. प्रकल्पामध्ये नदीकाठाचं संरक्षण, झीज टाळणं, जैवविविधता वाढवणं, पक्ष्यांची घरटी, निवासस्थानं निर्माण करणं, जवळचे जलाशय आणि नदीमध्ये जलचरांची वाढ करणं समाविष्ट आहे. पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांसाठी नवीन 12 मेट्रो ट्रेन दाखल होणार आहेत. या नवीन मेट्रो ट्रेन संपूर्णपणे मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात येणार असून अॅल्युमिनियम पासून निर्मित आहेत. या खरेदी कराराची एकंदर रक्कम 430 कोटी रुपये असल्याची माहिती पुणे मेट्रोनं दिली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत आज सकाळी 6 वाजेपर्यंत 19.5 TMC म्हणजे 67% पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 23.5% होता. खडकवासला धरणातून आतापर्यंत 4.5 TMC पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. ठाण्यामध्ये आयोजित प्रतीक तुलसानी चषक पहिल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. 11 वर्षाखालील मुलांच्या गटात वरदान कोलते आणि मुलींच्या गटात अहना गोडबोले यांनी तर 13 वर्षाखालील गटात नीरव मुळे यांनी उपविजेतेपदावर आपली मोहर उमटवली. पुणे आणि परिसरात उद्या आकाश साधारण ढगाळ राहून पावसाच्या मध्यम सरी पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.